आकाशवाणी मुंबई। नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आगामी 25 वर्षात विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्वाची असून फुटरतावादी शक्तीपासून सावधान रहावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दिनाचे कार्यक्रम। दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त देशाची आदरांजली। देशभरात दीपावलीचा उत्साह। अयोध्येत 55 घाटांवर 25,12,000 जास्त पणत्या उजळून 7वा गिनेस विश्वविक्रम। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 287 मतदारसंघात छाननीअंती 7,050 उमेदवारांचे अर्ज वैध। आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांच्या 463 कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक पुरस्कार प्रदान। पुढच्या 25 वर्षात विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्वाची असून फुटीरतावादी शक्तीपासून सावधान रहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने गुजरातमधल्या केवडिया इथं राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते। सरकार मागच्या 10 वर्षांपासून एक राष्ट्र या भावनेला बळकट करत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले। देशासमोर अनेक आव्हानं असून यापासून देशाची एकता आणि सुरक्षा याला धोका निर्माण होत आहे असं सांगत नागरिकांनी विविधतेच्या भावनेला आत्मसात करावं असं आवाहनही मोदी यांनी केलं। भारत आज प्रगतीशील सर्वसमावेशक आणि विवेकवादी देश म्हणून नावारूपाला आला असून जगाचं नेतृत्व करत आहे असंही प्रधानमंत्री म्हणाले। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि जगदीप धनखड यांनी आज सकाळी पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या एकतानगर इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं जाऊन सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं। एकता दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत। यंदाच्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमासाठी रायगड किल्ल्याची थीम निवडली आहे। रायगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा, राजनैतिक प्रतिभा आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काढले। रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं उदाहरण आहे असंही प्रधानमंत्री समाजमाध्यमावरल्या आपल्या पोस्टद्वारे म्हणाले। देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देश आदरांजली वाहत आहे। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्ली इथं शक्तीस्थळावर इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली। जयंतीनिमित्त इंदिरा गांधी स्मारक इथं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी समाजमाध्यमाद्वारे इंदिरा गांधी यांना आदरांजली अर्पण केली। इंदिरा गांधी यांनी देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यात आणि देशाला प्रगतीपथावर नेण्यात अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे असं खरगे म्हणाले। देशभरात आज दिवाळीचा सण आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे। घरोघरी पणत्या लावून, आकाशकंदील लावून आणि रोषणाई करून प्रकाशाचा हा सण साजरा केला जात आहे। दिवाळीच्या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। दिवाळीचा सण हा आनंद आणि उत्साहाचा सण असून तो अज्ञानावर ज्ञानाच्या आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे। हा सण म्हणजे गरीब आणि गरजूंना मदत करण्याची आणि आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटून घेण्याची ही संधी आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं। नागरिकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी आणि आरोग्यदायी, संपन्न आणि जबाबदार समाज घडवण्याची शपथ घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं। दिवाळीचा सण फक्त भारतात नव्हे तर जगभरातल्या भारतीयांकडून आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय। दिवाळीच्या सणाच्या प्रकाशानं देशाला एकात्मता, संपन्नता आणि अमर्यादित प्रगतीचा मार्ग दाखवावा अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमांवरून शुभेच्छा दिल्या आहेत। प्रकाशाच्या या सणाच्या निमित्तानं सगळ्यांना आरोग्यदायी, आनंदी आणि संपन्न आयुष्य लाभावं अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत। महाराष्ट्रातल्या दीपावलीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
महाराष्ट्रात नरकचतुर्दशीनिमित्त आज घरोघरी प्रथेनुसार पहाटे चंद्रोदयापूर्वी अभ्यंग स्नान करून सर्वांनी दीपावलीचा आनंद लुटला. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि इतर विविध शहरांमध्ये उंची वेशभूषा करून तरुणाई या निमित्ताने एकत्र जमून एकमेकांना शुभेच्छा देत हा सण साजरा करत आहे. दिवाळी पहाटेनिमित्त ठिकठिकाणी संगीत, नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी रांगोळ्यांनी अंगण, आवारं आणि रस्ते सजले आहेत. घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि विजेच्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई शहरातल्या जागतिक वारसा सांगणाऱ्या इमारतींवरही दिवाळीनिमित्त विविध रंगी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई.
उत्तर प्रदेश सरकारनं काल उत्तर प्रदेशात अयोध्येतल्या 55 घाटांवर 25,12,000 जास्त पणत्या लावून 7वा गिनेस विश्वविक्रम नोंदवला. राम जन्मभूमी मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरचा हा पहिलाच दीपोत्सव होता. काल शरयूच्या घाटांवर एकाच वेळी 1,121 बटूंनी आरतीही करून आणखी एक विक्रम केला. अयोध्येतला हा दीपोत्सव फक्त अयोध्या किंवा उत्तर प्रदेशासाठी नव्हे तर संपूर्ण देश आणि जगासाठी उल्लेखनीय आयोजन असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. लडाखमध्ये कारगिल भागात काल लष्कराकडून दिवाळी साजरी करण्यात आली. त्यानिमित्तानं लष्कराकडून दिवे लावण्यात आले आणि आतिषबाजीही करण्यात आली. लष्करी जवानांसह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि इतरांनी उपस्थित राहून हा सण साजरा केला. दरम्यान दक्षिण आणि मध्य रेल्वेकडून दिवाळी आणि छठ पूजा या सणांच्या निमित्तानं 850 विशेष रेल्वे फेऱ्यांची व्यवस्था केली आहे. सिकंदराबाद, हैदराबाद, कचिगुडा, विजयवाडा आणि तिरुपतीसारख्या महत्वाच्या स्थानांमधील गर्दी लक्षात घेऊन विशेष फेऱ्या सोडण्यात येत आहेत. काही रेल्वेगाड्यांना अतिरिक्त डबेही जोडण्यात येत आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 287 मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकंदर 7,967 उमेदवारांपैकी 7,050 उमेदवारांचे अर्ज छाननीअंत वैध ठरण्यात आले आहेत तर 917 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 29 ऑक्टोबरपर्यंत राज्यातल्या सर्व 288 मतदारसंघांसाठी 7,995 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यांची छाननी काल करण्यात आली. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात 27 उमेदवारांपैकी 22 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरण्यात आले आहेत. या मतदारसंघातल्या एका उमेदवाराच्या अर्जांची छाननी आज होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यांचं चित्र स्पष्ट होईल. दरम्यान विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराची मोर्चेबांधणी केली आहे. विविध राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशात कार्यरत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांच्या 463 कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं प्रदान करण्यात आली. तपास, विशेष मोहीम, फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य, उच्च नैतिक मूल्य जपल्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी 1 फेब्रुवारीपासून केंद्रीय गृहमंत्री दक्षता पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी या पुरस्कारांची घोषणा केली जाईल असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. मुंबई महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज भाजपामध्ये प्रवेश केला. रवी राजा शिव कोळीवाडा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र त्यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं जात आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी 25 वर्षात विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्वाची असून फुटीरतावादी शक्तीपासून सावधान राहावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दिनाचे कार्यक्रम. दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशाची आदरांजली. देशभरात दीपावलीचा उत्साह. अयोध्येत 55 घाटांवर 25,12,000 जास्त पणत्या उजळून 7वा गिनेस विश्वविक्रम. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 287 मतदारसंघात छाननीअंती 7,050 उमेदवारांचे अर्ज वैध. आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांच्या 463 कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक पुरस्कार प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.